आकाशवाणी। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मलावीचे राष्ट्राध्यक्ष लाझारस चक्वेरा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा। झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागा वाटप जाहीर। मतदार याद्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत श्वेतपत्रिका काढण्याची महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी। बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीत वैयक्तिक कायद्यांच्या माध्यमातून अडथळे आणता येणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट। आणि न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात भारताच्या 3-231 धावा। विराट कोहलीनं ओलांडला कसोटीत 9000 धावांचा टप्पा। आफ्रिकेच्या 3 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मलावीचे राष्ट्राध्यक्ष लाझारस चक्वेरा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली। यावेळी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर भारत आणि मलावी यांच्यात 4 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। भारतानं मलावीला 1000 मेट्रिक टन तांदूळ आणि भाबाट्रॉन कर्करोग उपचार मशीन सदिच्छा भेट म्हणून दिलं आहे। राष्ट्रपतींनी मालावीमध्ये कायमस्वरूपी कृत्रिम अवयव प्रत्यारोपण केंद्र निर्माण करण्याची घोषणा केली। दरम्यान उद्या राष्ट्रपतींच्या दौऱ्याचा समारोप होणार असून राष्ट्रपती मालावीहून नवी दिल्लीला रवाना होणार आहेत। राष्ट्रपती उद्या श्री राधाकृष्ण मंदिर आणि मालावी तलावाला भेट देणार आहेत। झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीचं राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागा वाटप आज जाहीर झालं। 81 जागांपैकी 68 जागा भारतीय जनता पार्टी, 10 जागा अखिल झारखंड स्टुडंट्स युनियन, 2 जागा संयुक्त जनता दल आणि 1 जागा चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष लढवणार आहे। इंडिया आघाडीचं जागा वाटप अजून जाहीर झालेलं नाही। राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांची रांचीमध्ये भेट घेतली। काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या येणार आहेत। पहिल्या टप्प्यात 13 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली। या टप्प्यात 43 जागांवर मतदान होणार आहे। आसाम आणि बिहारमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीची अधिसूचना आज जारी करण्यात आली। आसाममध्ये विधानसभेच्या 5 जागांसाठी आणि बिहारमध्ये विधानसभेच्या 4 जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत। आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या गैरप्रकारांची दखल निवडणूक आयोगानं घ्यावी आणि मतदार याद्यांमधल्या अनियमिततेबद्दल श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे। आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेतली आणि त्यांना यासंदर्भात निवेदन दिलं। तसंच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगालाही यासंदर्भात पत्र लिहिलं आहे। पराभवाची भीती वाटत असल्यानं महाविकास आघाडीच्या समर्थकांची नावं मतदार याद्यांमधून वगळण्यासाठी अर्ज क्रमांक 7 आणि 8 फेरफार केल्याचा आरोपही महाविकास आघाडीनं भाजपावर केला आहे। विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी राज्य सरकारविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे। विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागल्यानंतरही सरकारनं आपल्या शासकीय संकेतस्थळावर एका दिवसात 259 शासन निर्णय प्रसिद्ध केले, तसंच 27 महामंडळांवर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या। यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे। आचारसंहिता भंग करणाऱ्या या प्रकरणांची चौकशी करण्यात यावी असं पत्र दानवे यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त तसंच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंखे आणि भाजपाचे माजी आमदार राजन तेली यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला। भाजपाचे नेते सुरेश बनकर यांनीही आज पक्ष प्रवेश केल्याची माहिती मुंबई इथं उद्धव ठाकरे यांनी दिली। आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी नगरसेवक नाना बागुल तसंच सिंधी समाजाचे ज्येष्ठ नेते नंदलाल वाधवा यांनी आज रिपाई अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटात प्रवेश केला। राष्ट्रवादी काँग्रेसनं आमदार सतीश चव्हाण यांना 6 वर्षांसाठी निलंबित केलं आहे। जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्याबद्दल ही कारवाई केल्याचं प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे। एमआयएमचे नेते तथा छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर नांदेड इथून निवडणूक लढवणार असल्याचं सय्यद इम्तियाज यांनी यावेळी सांगितलं. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात उद्या नाशिक जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीत वैयक्तिक कायद्यांच्या माध्यमातून अडथळे आणता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या पीठानं आज बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्वही जारी केली. बालविवाह रोखण्याच्या उद्देशानं या कायद्याची अंमलबजावणी केली जाते, त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या अधिकारांचं संरक्षण यालाच प्राधान्य असून वैयक्तिक कायदे या अंमलबजावणीत अडथळे म्हणून आणता येणार नाहीत असं सरन्यायाधीश यावेळी म्हणाले. सर्व भारतीय भाषांमध्ये सुलभ आणि सोयीस्कर शिक्षणाला चालना देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. त्यांनी आज नवी दिल्लीत प्राकृत, पाली, मराठी, बंगाली आणि आसामी या 5 नवीन अभिजात भाषांच्या अभ्यासकांशी संवाद साधला. भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष चामू कृष्ण शास्त्री आणि यूजीसीचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांच्यासह शिक्षणतज्ञ, अभ्यासक आणि शिक्षण मंत्रालयाचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं आज मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. जैन यांचा संबंध असलेल्या 4 कंपन्यांद्वारे मनी लॉन्ड्रिंग केल्याच्या आरोपाखाली त्यांनी ईडीनं 30 मे 2022 रोजी अटक केली होती. जम्मू काश्मीरमधील सुरक्षा दलांनी आज पूंछ जिल्ह्यात दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. संशयिताकडून 4 ग्रेनेड जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पूंछ शहर आणि सुरनकोट शहरात झालेल्या 2 ते 3 ग्रेनेड हल्ल्यांशी या व्यक्तींचा संबंध असल्याचा पूंछ पोलिसांना संशय आहे. हल्ल्यानंतर या भागात सुरक्षा उपाय आणि शोधमोहीम वाढवण्यात आली आहे. संशयिताच्या अटकेमुळे हल्ल्यांशी आणखी दहशतवादी संबंधांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. बंगळुरू इथल्या चिन्नास्वामी मैदानावर सुरू असलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेटच्या पहिल्या सामन्याच्या आजच्या 3 दिवशी भारतानं 2 डावात 3 बाद 231 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडे पहिल्या डावानंतर सध्या 125 धावांची आघाडी आहे. कालच्या दिवशी भारताचा पहिला डाव 46 धावांवर आटोपल्यानंतर न्यूझीलंडनं पहिला डावात 402 धावा करत भारतासमोर 356 धावांची आघाडी घेतली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून विराट कोहली आणि सरफराज खान यांनी 70 धावा तर रोहित शर्मानं 52 धावा करत आजचा डाव सावरला. न्यूझीलंडच्या एजाज पटेल यानं 2 तर ग्लेन फिलिप्स यानं 1 गडी बाद केला. दरम्यान या सामन्यात भारतीय फलंदाज विराट कोहली हा 9000 कसोटी धावा करणारा 4था भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी ही कामगिरी बजावली आहे. डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मरिस्का तुनंजूकडून पराभव पत्करावा लागला. मरिस्का तुनजुंगने सिंधूचा 13-21, 21-16, 9-21 असा पराभव केला. भारतातल्या रासायनिक तसंच पेट्रोलियम क्षेत्रातल्या रसायनांच्या उत्पादनांची बाजारपेठ पुढल्या वर्षी 300 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल असा ठाम विश्वास खनिज तेल मंत्री हरदीप पुरी यांनी आज दिल्ली इथं व्यक्त केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मलावीचे राष्ट्राध्यक्ष लाझारस चकवेरा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागा वाटप जाहीर. मतदार याद्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत श्वेतपत्रिका काढण्याची महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी. बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या अंमलबजावणीत वैयक्तिक कायद्यांच्या माध्यमातून अडथळे आणता येणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात भारताच्या 231 धावा, विराट कोहलीनं ओलांडला कसोटीत 9000 धावांचा टप्पा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.